तिलक धारण करावा. तिलक धारण करताना आपल्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे त्या मधल्या बोटाने कालवलेल्या गंधामध्ये थोडंसं ते बोट बुडवावं आणि त्या बोटानी आपल्या मस्तकावरती कपाळावरती आपण तिलक धारण करावा.
चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम धनलक्ष्मी सुख संपदा.
आता आपल्या डाव्या हातामध्ये एक पळी भरून पाणी घ्यायचं. आपल्या उजव्या हाताचा आकार तीर्थ घ्यायला जसा आपण करतो तसा करायचा. तीर्थासारखं आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पहिल्या नावाला ते एकदा प्राशन करायचं. तसंच दुसऱ्या तिसऱ्या नावापर्यंत ते तीन वेळेला प्राशन करायचं आणि ज्या वेळेला चौथं नाव येईल त्यावेळेला आपल्या हाताची बोटं सरळ करून पूर्णपणे चौथ्या नावाला तांबळामध्ये पाणी सोडायचं. याच क्रियेला अचमन असं म्हणतात.
ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः.
याच पद्धतीने पुन्हा एकदा अचमन करायचं.
ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः.
आता आपण हात जोडायचे.
ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः.
आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करताना आपल्या उजव्या हाताचा अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर ठेवावा, नाकपुडी बंद करावी आणि डाव्या नाकपुडीने पूर्ण श्वास भरून घ्यावा. घेतलेला पूर्ण श्वास डावी नाकपुडी बंद करून आपल्या हृदयामध्ये काही काळ हा श्वास रोखून धरावा. नंतर आपली डावी नाकपुडी पूर्ण बंद करून हळूहळू हा श्वास उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा. याला प्राणायाम असं म्हणतात.
ओम यो देव सविता अस्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तदवरेण्यमुपास्महे.
प्राणायाम पूर्ण झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा अंगठा प्रथम उजव्या कानाला लावावा आणि तसाच त्याच पद्धतीने तो डाव्या कानालाही लावावा. म्हणजे उजव्या हाताचा स्पर्श दोन्ही कानाला करावा आणि हात जोडून पहिल्यांदा आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं आणि या पूजेकरता आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यावा.
श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहेभ्यो नमो नमः. एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु.
जसं आपण आपल्या कुलदेवतेला वंदन केलं त्याच पद्धतीने आपल्या वडीलधारी माणसांचं स्मरण करावं, त्यांना नमस्कार करावा आणि आपल्या हातामध्ये चार दाणे अक्षता घेऊन गणेशासमोर एकाग्र चित्ताने बसावं.
ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे नृगमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाममङ्गलम् येषाम् हृदि स्थो भगवान् मङ्गलायतनम् हरिः तदेव लग्नम् सुदिनम् तदेव ताराबलम् चन्द्रबलम् तदेव विद्याबलम् दैवबलम् तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगम् स्मरामि लाभस्तेषाम् जयस्तेषाम् कुतस्तेषाम् पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकम् गुरुम् भानुम् ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीम् प्रणोम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराध्ययाम् प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके तिथिर्गणेशस्तथा वारो नक्षत्रं गणेशरेव च योगश्च करणं चैव सर्वं गणेशमयं जगत् अद्येत्यादिवर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायाम् शुभपुण्यतिथौ. आता आपण संकल्प करणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे आपणही त्याचं उच्चारण करावं. संकल्पाच्या शेवटी जिथे करिष्य असा शब्द येणार आहे त्या शब्दाच्या वेळेला पूर्वीपासून आपण ज्या हातामध्ये अक्षता घेऊन ठेवलेल्या आहेत या अक्षतांवर भरपूर पाणी घालून त्या तांबणामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम् श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थम् अस्माकम् सकल कुटुम्बानाम् सपरिवाराणाम् द्विपद चतुष्पद सहितानाम् क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभि वृद्ध्यर्थम् समस्त मङ्गल अवाप्यर्थम् समस्त अभ्युदय अर्थञ्च अभीष्टकामना सिद्ध्यर्थम् प्रतिवार्षिक विहितम् पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम् यथाज्ञानेन यथामीलित उपचार
द्रव्यैः प्राण प्रतिष्ठापन पूर्वकं ध्यान आवाहन आदि षोडश उपचार पूजनम अहम् करिष्ये। तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् महागणपतिस्मरणम् शरीरशुद्ध्यर्थम् षडङ्गन्यासम् कलशशङ्खघण्टा पूजनञ्च करिष्ये। अतः हात जोडून आपण गणेशाचं स्मरण करावं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपतये नमः। एतत्कार्यं निर्विघ्नं कुरु। आता आपल्याला न्यास करायचे आहेत। आपल्या उजव्या हाताचा स्पर्श प्रत्येक मंत्राप्रमाणे त्याचा अवयवाला करावा। ओम गं गणपतये नमः। हृदयाय नमः। छातीला हात लावावा। ओम गं गणपतये नमः। शिरसे स्वाहा। डोक्यावरती हात ठेवावा। ओम गं गणपतये नमः। शिखायै वषट। शेंडीच्या ठिकाणी हात ठेवावा। ओम गं गणपतये नमः। आपल्या हाताची उंजळ करून आपल्याच कडे ती फिरवावी। कवचाय हुम। ओम गं गणपतये नमः। नेत्रत्रयाय भौषट। आपल्या उजव्या हाताची बोट आपल्या डोळ्याला त्याचा स्पर्श करावा। ओम गं गणपतये नमः। अस्त्राय फट। आता टिचकी वाजवून टाळी वाजवावी। इति दिग्बंधः। जो कलश आपण पूजेला घेतलेला आहे त्या कलशावरती आपला उजवा हात पालथा ठेवावा आणि त्याच्यामध्ये गंगादी तीर्थांचं आवाहन करावं। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मा त्रिगुणा स्मृताः कुक्षौत सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो इहतर्वणः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दृतक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। आता त्या कलशाला बाहेरच्या बाजूनी आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने गंध लावायचं आणि एक फूल त्या कलशाला बाहेरच्या बाजूने व्हायचं। कलश देवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। चार दाणे अक्षता घेऊन त्या कलशामध्ये टाकाव्यात। आता जो पूजेला शंख घेतलेला आहे हा शंख पाण्याने स्वच्छ धुवावा। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरावं आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजेच गणेशाच्या डाव्या बाजूला तो ठेवावा। शंखादौ चंद्रदेवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्याद्यग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्येयानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत् त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तुते शंखदेवताभ्यो नमः। एक फूल घ्यावं, गंधामध्ये ते बुडवावं आणि ते गंध फूल त्या शंखाला वाहावं। आता घंटा हातामध्ये घेऊन घंटेचा नाद करावा आणि घंटा आपल्या डाव्या बाजूला गणपतीच्या उजव्या बाजूला मांडावी आणि त्या घंटेला गंध अक्षता आणि एक फूल वाहावं। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षताम् पूर्वे घंटार्वन्तत्र देवता भानलक्षणम् घंटिकायै नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। गणपतीच्या बाजूला जी समई आपण प्रज्वलित करून ठेवलेली आहे त्या समईला हळद कुंकू वाहावं एक गंधाक्षत फूल व्हावं आणि हात जोडून त्या दिव्याला नमस्कार करावा.
भोदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुर्व्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छमे. दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि.
आता आपण पहिल्या प्रथम ज्या कलशाला गंधफूल वाहिलेलं होतं त्या कलशातलं एक पळीभर पाणी आपल्या उजव्या हातावरती घ्यावं. आपण घेतलेल्या सर्व पूजा साहित्यावर शिंपडावं आणि तसंच ते आपल्या अंगावरही थोडस शिंपडून घ्यावं. आता आपल्याला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आपल्या उजव्या हाताच्या बोटांचा स्पर्श गणेशाच्या हृदयाला करावा आणि मनामध्ये सातत्याने ओंकाराचा जप करावा.
अस्य शरे प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजसामा सर्वाणि छन्दांसि पराप्राण शक्तिर्देवता आम बीजम ह्रीम शक्तिः क्रौं कीलकम् अस्याम् मूर्तो प्राण प्रतिष्ठापने विनियोगः ओम आम ह्रीम क्रौं ओम अम यम रम लम वम शम शम सम हम शम अह क्रौं ह्रीम आम देवस्य प्राणाः ओम आम ह्रीम क्रौं ओम अम यम रम लम वम शम शम सम हम शम अह क्रौं ह्रीम आम देवस्य जीव इह स्थितः ओम आम ह्रीम क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम शम अह क्रौं ह्रीम आम देवस्य वांग मनस्पक चक्षुः श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पादपायोपस्थानी सर्वेन्द्रियाणी इहागत्य स्वस्तये सुखं चरं तिष्ठन्तु स्वाहा. अस्य देवस्य गर्भाधानादि पञ्चदश संस्कार सिद्ध्यर्थं पञ्चदश प्रणवावृत्तिः करिष्ये.
तामणामध्ये एक पळीभर पाणी सोडावं आणि गणेशाच्या छातीला हात लावून पुन्हा ओंकाराचा दीर्घ उच्चार करावा. आता दुर्वेची काडी तुपामध्ये बुडवून त्या तुपाचा गणेशाच्या नेत्रांना स्पर्श करावा आणि हात जोडून प्राणशक्तीचं ध्यान करावं.
रक्ताम्भोदिस्तपोतोल्लसदरुण सरोजाधिरूढाङ्कराब्जैः पाशङ्कोदण्डमिक्षोद्भवमदगुणमप्यङ्कुशं पञ्चमाणान् बिभ्राणासृक्कपालन्दिनेन नलसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरे प्राणशक्तिः परानः. नेत्रोन्मीलनं कृत्वा
आता एक फूल घेऊन गंधामध्ये बुडवावं तसंच अक्षतेमध्ये बुडवावं आणि ते गणेशाला वाहावं.
प्राणशक्त्यै नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. अनेन प्राणप्रतिष्ठापनाख्येन क्रमणा महागणपतिः प्रीयताम.
एक पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा. हातामध्ये एखादं तांबड फूल घ्या किंवा दुर्वा घ्या आणि गणेशाचं ध्यान करा.
ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंते प्रचोदयात.
आपल्या हातामध्ये अक्षता घ्या आणि त्या गणेशाच्या मस्तकावरती वाहा.
महागणपतये नमः आवाहनं समर्पयामि.
एक फूल घेऊन गणेशाच्या पायापाशी वाहा.
महागणपतये नमः आसनं समर्पयामि.
आपल्या डाव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्या आणि एका फुलानी ते पाणी गणेशाच्या पायावरती शिंपडा.
महागणपतये नमः पाद्यं समर्पयामि.
पुन्हा एक पळीभर पाणी हातामध्ये घ्या, गणेशाच्या हातावरती शिंपडा.
महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामि.
पुन्हा पाणी हातामध्ये घ्या आणि गणेशाच्या पुन्हा हातावरती शिंपडा.
महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामि.
परत एक पळीभर पाणी हातामध्ये घ्या आणि आता ते पाणी फुलानी गणपतीच्या मस्तकावरती शिंपडा.
महागणपतये नमः स्नानं समर्पयामि.
पंचामृतामधलं दुधामध्ये एक फूल बुडवा आणि ते दूध किंचित गणेशावरती शिंपडा.
महागणपतये नमः पयस्नानं समर्पयामि.
त्याच फुलाने दही घ्या आणि ते गणेशावरती शिंपडा.
महागणपतये नमः दधिस्नानं समर्पयामि.
त्याच फुलाने थोडस तूप शिंपडा. महागणपतये नमहा घृतस्नानं समर्पयामि, त्यास फुलाने किंचित मध शिंपडा, महागणपतये नमहा मधुस्नानं समर्पयामि, त्यास फुलाने किंचित साखर शिंपडा, महागणपतये नमहा शर्करास्नानं समर्पयामि, आता ते फूल टाकून द्या, दुसरं चांगलं फूल घ्या आणि त्याने शुद्ध पाणी गणेशावरती शिंपडा, महागणपतये नमहा पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि। पळीमधलं पाणी आणि फूल दोन्ही टाकून द्या, नवीन पाणी घ्या, त्याच्यामध्ये किंचित गंध मिश्रण करा आणि ते गंध मिश्रित पाणी गणेशावरती शिंपडा। महागणपतये नमहा गंधोदक स्नानं समर्पयामि। गंध पाणी टाकून द्या, फूल टाकून द्या, नवीन चांगलं पाणी घ्या आणि दुसऱ्या फुलाने शुद्ध पाणी गणेशावरती शिंपडा। महागणपतये नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामि। आता नवीन चांगलं फूल घ्या, ते गंधामध्ये बुडवा, त्यानंतर अक्षतेमध्ये बुडवा आणि ते गंधाक्षत फूल गणेशाला वाहा। महागणपतये नमहा समस्तोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। किंचित हळद आणि कुंकू गणेशाला वाहा। हरिद्रां समर्पयामि, कुंकुमं समर्पयामि। आता उद्बत्ती ओवाळा। महागणपतये नमहा धूपं समर्पयामि। आता निरंजन ओवाळा। महागणपतये नमहा दीपं समर्पयामि। आता गणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आपल्या हातावर पाणी घ्या आणि त्या गुळ खोबऱ्याच्या भोवती एकदा फिरवा। ओम प्राणाय स्वाहा, ओम बाणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। आपल्या हातावरून एक पाळीभर पाणी तांबणामध्ये सोडा आणि पुन्हा गुळ खोबऱ्याभोवती एकदा पाणी फिरवा। ओम प्राणाय स्वाहा, ओम बाणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। आता आपल्या हातावरून तीन वेळेला पाणी तांबणामध्ये सोडा। उत्तरापोषणं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि। आता एक फूल घ्या, गंधामध्ये किंचित बुडवा आणि ते गणेशाला वाहा। महागणपतये नमहा करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि। पुढच्या मांडलेल्या पाच विड्यांपैकी एका विड्यावरती एक पळीभर पाणी घाला, एका फळावरती एक पळीभर पाणी घाला। महागणपतये नमहा मुखवासार्थे पुगी फलदांबूलं समर्पयामि, कालोद्भव फलं समर्पयामि। थोड्याशा अक्षता हातामध्ये घ्या आणि गणेशाला वाहा। महागणपतये नमहा मंत्राक्षतां समर्पयामि। हात जोडून गणेशाला नमस्कार करा। प्रार्थनां समर्पयामि। हातावरून एक पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा। अनेन कृत पूर्वाराधनेन महागणपतेः प्रियताम। आता आपण जी गणेशाला वाहिलेली फुलं आहेत त्या फुलांपैकी एक फूल घ्या, त्याचा वास घ्या आणि ते फूल पाणी सोडण्याच्या तांबणामध्ये टाकून द्या। आता आपल्याला गणेशाला अभिषेक करायचा आहे। डाव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या आणि हातामध्ये दुर्वांचे काडी अथवा एखादं फूल घेऊन किंचित किंचित पाणी अथर्व शीर्षाचं पूर्ण आवर्तन होईतोपर्यंत ते गणेशावरती आपण शिंपडत राहा।
नित्यं सत्यं वच्मि अवत्व। असौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वे भवति सूर्यत्रये मानुष्याम् प्रतिमासम् निधौवा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते सर्वविद्भवति एवम् वेदा इत्युपनिषद ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम् करवावहै तेजस्विनापधीतमस्तुमावितिविषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः
अभिषेकाकरता हातामध्ये घेतलेले जे फूल आहे ते आता ताम्हणामध्ये टाकून द्यावं आणि गणेशाला अत्तर लावावं. त्यानंतर पुन्हा एक चांगलं फूल घ्यावं आणि त्यांनी गरम पाणी गणेशावरती शिंपडावं. त्याच फुलांनी साधं पाणी पण शिंपडावं. ते फूल बाजूला टाकावं. गणेशाला थोड्याशा अक्षता व्हाव्यात. महागणपतये नमः सुप्रतिष्ठितमस्तु. गणेशाला कापसाचं वस्त्र घालावं. महागणपतये नमः कार्पास वस्त्रं समर्पयामि. गणेशाला जानवं घालावं. महागणपतये नमः यज्ञोपवीतं समर्पयामि. आपल्या हातावरून एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडावं. महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामि. यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारच्या बोटांनी कालवलेलं गंध घेऊन ते गणेशाच्या कपाळावरती लावावं. महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. चार दाणे अक्षता गणेशाला व्हाव्या. महागणपतये नमः अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा या दोन्ही बोटांच्या चिमटीमध्ये हळद घ्यावी आणि गणेशाला व्हावी. महागणपतये नमः हरिद्राम समर्पयामि. त्याचप्रमाणे कुंकू व्हावं. महागणपतये नमः कुंकुमं समर्पयामि. त्याचप्रमाणे शेंदूर व्हावा. महागणपतये नमः सिंदूरं समर्पयामि. आता गुलाल व्हावा, बुक्का व्हावा. महागणपतये नमः नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि. आता गणपतीला हार घालावा आणि फुलं व्हावीत. महागणपतये नमः पुष्पमालां समर्पयामि. कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. आता चार दाणे अक्षता आणि एक फूल गणेशाच्या मस्तकावरती व्हावं. महागणपतये नमः सर्वांगं पूजयामि. आता गणेशाला उद्बत्ती ओवाळावी. महागणपतये नमः धूपं समर्पयामि. गणेशाला निरांजन ओवाळावं. महागणपतये नमः नीरांजन दीपं समर्पयामि. आता गणेशाला मोदकाचा पंचखाद्यांचा नैवेद्य दाखवावा. महागणपतये नमः नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा ओमपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यं ओम प्राणाय स्वाहा ओमपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्त प्रक्षालनं समर्पयामि. मुख प्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनं समर्पयामि. आता एका विड्यावरती एक पळीभर पाणी घालावं.
महागणपतये नमः। मुखवासार्थे पूगीफलदाम्बूलं समर्पयामि। गणपती समोर ठेवलेल्या नारळाला कुंकू लावावं आणि त्याच्यावरती एक पळीवर पाणी घालावं। महागणपतये नमः। नारिकेल महाफलं समर्पयामि। आता कापूर प्रज्वलित करावा आणि गणेशाला तो वाळावा। हृत्ताज्ञान तमो नाश शमं भक्त्या समर्पितं कर्पूर दीप ममलं गृहाण परमेश्वर। महागणपतये नमः। कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि। आता आपण उभं राहून आपल्या उजवीकडून स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्या। यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे। ओम गंगणपतये नमः। ओम गंगणपतये नमः। ओम गंगणपतये नमः। आता जमिनीवरती गुडघे टेकावेत आणि डोकं टेकून गणपतीला नमस्कार करावा। महागणपतये नमः। नमस्कारं समर्पयामि। आता एक फूल हातामध्ये घेऊन ते गणपतीला वाहा। महागणपतये नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। आता आपण मनोभावे गणेशाला प्रार्थना करूया। आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर। यत्पूजितं मया देव परिपूर्णं ततस्तु मे। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च। आगता सुख सम्पत्तिः पुण्योऽहं तव दर्शनात्। अज्ञानात् विस्मृतैर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद गणनायक। हातामध्ये फूल घेऊन ते गणेशाला वाहव। महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि। एक नमस्कार करावा। नमस्करोमि। आणि पूजेचा शेवटचा संकल्प आपण माझ्या मागे पुन्हा म्हणावा। अनेन मया यथा ज्ञानेन प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यान आवाहन आदि षोडश उपचारैः पूजनेन सिद्धिविनायक महागणपति प्रियताम। सामनामध्ये आपल्या हातावर एक पळीभर पाणी सोडा आणि दोन वेळेला आचमन करा। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। मंगलमूर्ति मोर।